चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. सर नमस्कार.
नमस्कार सुप्रभात.
अमेरिकेत जो काही हल्ला झाला आता तो टेररिस्ट हल्ला होता का? आता टेररिझमच्या खूप डेफिनेशन आहेत, त्यात आपल्याला पडायला नको. कारण असं म्हणतात की पाश्चात्य देशांच्या व्यतिरिक्त जी लोक असतात तीच टेररिस्ट असतात, आणि अमेरिकेचा वगैरे कोणी असेल तर तो टेररिस्ट कधी होऊ शकत नाही. किंबहुना आपण कधीच टेररिस्ट नसतो, आपल्याकडे आर्मीज असतात, समोरचा असतो तोच टेररिस्ट असतो. पण विषय दुसरा असा आहे की तिथे गे क्लब वरती हा हल्ला झाला. आणि आता मला इथून बॉम्बे वर कामची गिरीश, तर गेज लेस्बियन्स किंवा होमोसेक्शुअल्सला मराठीत नेमकं काय म्हणतात तेच मला माहित नाही. समलैंगिक संबंध असलेले ही लोक का अजून काय शब्द आहे का काय?
ते समलैंगिकता भिन्न लैंगिकता असंच म्हणावं लागेल आपल्याला.
हा प्रश्न फक्त काही अमेरिकेत नाहीये किंवा हा काही सौदी अरेबिया मिडल ईस्टचा तत्सम प्रश्न नाहीये. आपल्याकडे सुद्धा गेज आणि होमोसेक्शुअल्स कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. खरं आहे
म्हणजे खरंच आहे, 100% खरं आहे. आणि सर्व धर्मातले अत्यंत मागास असा विचार करणारे जे कोणी असतात ते नेहमीच अशा प्रकारच्या संबंधांना विरोध करत राहिलेले आहेत.
मग असतील
सगळेच धर्मातले, ख्रिश्चन धर्मामधले असतील, हिंदू तर आहेतच आहेत, इस्लामिक तर आहेतच आहेत, आता दिसलं अमेरिकेमध्ये जे काही झालं ते. त्यामुळे हा मागास विचार लैंगिकतेबाबतचा हा सगळीकडे आहे. आणि खरं म्हणजे हा इतिहास जर बघायला गेलं तर हिंदू धर्म याबाबत इतका पुरोगामी आहे की ते पुरोगामित्व सध्याच्या पुरोगामी म्हणणाऱ्यांना सुद्धा झेपणार नाही
अशा
स्वरूपाचं वास्तव आहे.
इंटरेस्टिंग. म्हणजे नेमकं काय इज व्हॉट विल फाइंड आउट. माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम बज जाते रहो.